श्री दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास दुसरा गुरु लक्षण
श्री राम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजे ती परंतु सद्गुरु न भेती मोक्षदाते सभा मोहन भुररी चेटके साबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा साहित संगीत राग ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये सिकविती जन तेही एक गुरु विद्या सिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी कापोट भरे जयावरी ते विद्या सिकविती जे यातीचा जो व्यापार सिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हे ती आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैल पार पाविता तो सद्गुरु वेगळा गायत्री मंत्राचा उचारू सांगे तो साचाळ कुळगुरु परिज्ञाने विण पैल पारू पाविजेत नाही जो ब्रह्म ज्ञान उपदेसी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु भव व्याघ्रे घालूनी उडी गोवत्सास तडा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा प्राणी माया जाळी पडिले संसार दुखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरु जाणावा गर्भवासवती साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी फोडूनी शब्दाचे अंतर वस्तु दाखवी निज सार तोची गुरु माहेर अनाथांचे जीव एक देसी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्या परी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरु राव ऐक्य रूपे संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नेणे जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी तो गुरु नव्हे भिकारी झडे आला शिष्यास नलविती साधन न करविती इंद्रिये दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्यजावे जो कोणी ज्ञान बोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीन रूप जे जे रुचे शिष्या मनी तैसीच करी मन धरणी ऐसी कामना पापिणी पडळी गळा जो गुरु भीड सारू तो अधमाहून अधम थोरू चोरटा भैंद पामरू द्रव्य भोंदू जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करुनिया गोवा घाली बंधनाचा जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोचे सद्गुरु निधान दाखवी डोळा, देखणे दाखवी ती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतुकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता, बाणे तिहींची खूण, तोची गुरु सुलक्षण, तेथे चिरघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, परी विषयी लोलंगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही, जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही, निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे, पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे, ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसदे व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते वो खटे, शब्द ज्ञाते कामिक, बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे, निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय जाचे, अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तिने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती, सिद्धियाणी सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले, तेने बेंचाड बळकावले देह बुद्धीचे, सांडूनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सारखे दुःख आणिक काहीच नाही, ईश्वरे विण जे कामना तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वर पडे प्राणी, होता शरीरासी अंत सामर्थ्य ही निघोन जात सीखी अंतरला भगवंत कामना गुणे म्हणून निःकामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु पैल पारू पावी भवाचा मुख्य सद्गुरुचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर जेथे सारा सार विचार तेथे होये जगोद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन हे सद्गुरुचे लक्षण श्रोती ओळखावे अंतरी शुद्ध ब्रह्म ज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तिथे बहु भक्तजन विश्रांती पावती नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मे विण अनाचार भ्रष्ट होती म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथानिरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे म्हणून सर्व हि विलसे सद्गुरु पासी तो बहुतांचे पाळण करता त्यास बहुतांची असे चिंता नाना साधने समर्था सद्गुरु पासी साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे या कारणे दुरी दृष्टे महानुभाव आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती जळोतयांची महंती कोण पुसे कर्म उपासनेचा अभाव तेथे भकाधेसी झाला ठाव तो कान कोंडा समुदाव प्रपंचे हासती नीच यातीचा गुरु तो ही कान कोंडा विचारू ब्रह्म सभेस जैसा चोरू तैसा दड़े ब्रह्म सभे देखता त्याचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता प्राश्चित पड़े तीर्थ प्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसून आली गुरु भक्ति ते सटवली एकाएकी गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता तेथे ब्राह्मण्य रक्षु जाता गुरु क्षोभ घडे ऐसी साकड़ी दोही कड़े तेथे प्रस्तावा घड़े नीचे यातीस गुरुत्वन घड़े या कारणी तथापि आवड़ी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी भ्रष्ट वावे हे तो दूषण चिकी आता सोहा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरुचे लक्षण तथापि सांगो वोळखण होये जेणे एक गुरु एक मंत्र गुरु एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राज गुरु म्हणती जनी एक कुल गुरु एक मानिला गुरु एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु एक सद्गुरु एक याति गुरु दंड करते एक माता गुरु एक पिता गुरु एक राज गुरु एक देव गुरु एक बोली जे जगद गुरु सकळ कळा ऐसे हे सत्रा गुरु याही वेगळे आणीक गुरु ऐकतयांचा विचारु सांगिजेल एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वये गुरु आपला आपण जे जे यातीचा जो व्यापार ते ते त्याचे तितुके गुरु याचा पाहता विचारू उदंड आहे असो वैसे उदंड गुरु नाना मतांचा विचार, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाचे असे। नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरुचे लक्षण जाणीजे श्रोती।
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा।